At Giant Eagle, you may have spotted the Stacker. With uncanny MyPerks ability, she stacks up the perks to choose either dollars off or up to 20% off her entire grocery bill. The Stacker, stacking up huge savings with MyPerks. Find your MyPerksonality and transform your shopping into free gas and groceries. Full details at GiantEagle.com/MyPerks. Perks cannot be earned or redeemed on select items. Restrictions apply.
नमस्कार, मी गौरव जोशी
आणि मी अमोल कराडकर
आणि तुमचं सगळ्यांचं कॉफी क्रिकेट आणि बरच काही म्हणजे सीसीव्हीकेवर स्वागत.
मंडळी, पहिला वाढदिवस साजरा केल्यानंतर तोही संजय मांजरेकरांसारख्या विशेष पाहुण्याबरोबर टीम सीसीव्हीके अजूनही हवेत तरंगत आहे, परंतु बीसीसीआयचे पाय मात्र घट्ट जमिनीवर रोवलेले आहेत याची प्रचिती पुन्हा एकदा आज आलेली आहे. आज म्हणजे 26 जुलै सोमवार जेव्हा आम्ही दोघं जण रेकॉर्ड करतोय, त्याच्या काहीच क्षण आधी बीसीसीआयनी एक ईमेल पाठवली ज्याच्यातनं त्यांनी इंजुरी अपडेट दिली. विचार करा, एक महिना झाला जवळजवळ सर्व आम्ही भारतीय मीडियामधले प्रतिनिधी क्रिकेट कव्हर करणारे ऊर बडवून सांगतोय की शुभमन गिल इंजुअर्ड आहे. तो तर घरी येऊनही आठवडा झाला. वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान मागच्या आठवड्यात इंजुअर झाले आणि त्या तिघांच्या ऐवजी पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव श्रीलंकेतून इंग्लंडला जाणार हे रिपोर्ट करूनही 48 तासाहून जास्त काळ उलटून गेलाय. परंतु बीसीसीआय जे ट्रान्सपरन्सीचा एक मोठा शिक्का स्वतःच्या कपाळावर मारून घेतात आणि जे पूर्ण एकदम चेंज झालेलं आहे सुप्रीम कोर्टाने केलेल्या रिफॉर्म्समुळे, त्यांनी अखेर ऑफिशियली ह्या सगळ्या गोष्टींची अनाऊन्समेंट केलेली आहे. गौरव, किती अजब आहे ना भारतीय क्रिकेटचा कारभार.
अरे असंच भारतीय क्रिकेट कित्येक वर्ष चालू आहे, चालू आणि असणारच आहे. म्हणूनच आपल्या पत्रकारांना महत्वाच्या नोकऱ्या मिळतात की नवीन म्हणजे ऑफिशियल स्टेटमेंट यायच्या आधी आपण बातम्या लोकांना देतो, आपल्या शोवर काही काही सांगत असतो. पण हे मला ऐकून तर नवल वाटतं, कारण पृथ्वी शॉ जाणार होता हे कानावर आपण बऱ्याच लोकांना सांगतोय. पण तू म्हणतोयस असं की रिझर्व्ह ओपनर अभिमन्यू ईश्वरन ऑलरेडी तिथे आहे, मग पृथ्वी शॉला का? आणि दुसरा मला प्रश्न विचारायचा आहे, तुझ्या एवढा रणजी ट्रॉफी कोणी 10 वर्षात बघितलं नसेल, सूर्यकुमार यादव हे कोणासाठी? अजिंक्य राहण्यासाठी म्हणतायत, अजिंक्यची हॅमस्ट्रिंग इंजुरी आहे. हॅमस्ट्रिंग इंजुरी आपण रिपोर्ट केली आहे किंवा बीसीसीआयने सांगितलंय, पण हॅमस्ट्रिंग इंजुरी किती सिरियस आहे हे तुझ्यावर कानावर काय येते आणि त्याच्यासाठी योग्य रिप्लेसमेंट काय सूर्यकुमार यादव आहे?
दोन गोष्टी, दोन मुद्दे मांडलेस गौरव तू. अजिंक्यची हॅमस्ट्रिंग इंजुरी आहे, 6 आठवड्यात 5 टेस्ट मॅचेस खेळाव्या लागणार आहेत, त्यामुळे खात्री नाही की तो कितपत खेळू शकेल. दुसरा मुद्दा, विराट कोहलीची बॅक, त्याची पाठ, हा सुद्धा एक छोटासा कळीचा मुद्दा आहे. हे सगळं मान्य आहे, पण तुम्हीच ठरवलंय की केएल राहुल ज्यांनी टेस्ट मॅच खेळून 2 वर्ष उलटली आहेत, तेव्हा तो ओपनर म्हणून खेळायचा, आता तो अचानक मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून झालेला आहे. अजून एक मिडल ऑर्डर बॅट्समन तुम्हाला लागला तर हनुमा विहारी ऑलरेडी आहे. हे सगळं असूनही अजून एक मिडल ऑर्डर बॅट्समन तुम्ही मागवलाय आणि तो जसं गौरव तू म्हणला सूर्यकुमार यादव, गंमत बघा, सूर्यकुमार यादवला 3 वर्षापूर्वी मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघामधून वगळण्यात आलेलं होतं, कारण मुंबईसारख्या संघासाठी स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून रेडबॉलमध्ये त्याचा फॉर्म हवा तेवढा चांगला नाही, त्याचा परफॉर्मन्स हवा तेवढा चांगला नाही. सूर्यकुमार यादवने स्वतः मला 2 वर्षापूर्वी स्पोर्टस्टार मॅगझिन आणि वेबसाईटसाठी जी मुलाखत दिली होती त्याच्यात त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की मला एक मोठा रेडबॉलचा सीझन हवा आहे, मला एक मोठा रणजी ट्रॉफीचा सीझन हवा आहे, ज्याच्यामुळे मी छोट्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा दार तोडायला मला मदत होईल सिलेक्टर्सचं. ओके, तो दार तुटलं, तो भारतासाठी वन डे आणि T20 साठी एक महत्वाचा प्लेअर हा निश्चितच आलेला आहे सगळ्यांपुढे, परंतु टेस्ट मॅचच्या मागे मलाही काही समजत नाही. गौरव, तुला काय वाटतं याच्यात? T20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून टेस्ट मॅच साठी प्लेअरला बोलवायचं याला म्हणजे काय? फारच मॉडर्न क्रिकेट झालंय.
मी उलट तसं सांगू शकतो, कारण आठवतंय 2018 टूरला इंग्लंडमध्ये मी असताना केएल राहुलचा फॉर्म T20s मध्ये एवढा भारी होता की डायरेक्ट त्याला चेतेश्वर पुजाराला बाजूला करून डायरेक्ट केएल राहुलला आणलेला आणि मग एक टेस्ट मॅच नंतर जाणवलं की नाही पुजाऱ्याला आत आणायचं, मग केएलला ओपनिंग. तू म्हणतोस असं की वेगळ्या फॉर्मॅटचे फॉर्म का काउंट होतात, उद्या पुजारा किंवा हनुमा विहारीचं जर मला वेळी बोलावं वाटतं, डिफिकल्ट सनारिओ आला की हनुमा विहारी, म्हणजे ते पूर्वीचं होतं ना की फ्लॅट पिच असेल तर 3 नंबर, हा सिमिंग पिच असेल तर 6 नंबर, ते तसल्या बाबतीत असं व्हायला लागतं मला वाटतंय. पण मला एक थोडासा पुढे कधीतरी आपण हा मुद्दा जास्त डिस्कस करू. 23 जूनला WTC संपली, अमोल एवढ्या फिटनेसकडे कुठेतरी आपल्याला बघायला पाहिजे, एवढ्या इंजुरीज का होत आहेत ऑस्ट्रेलियात झाल्या हेच एक गोष्ट होती कारण नेट बॉलर नव्हते. इथे तुमचं लोड बॅलन्स करायला एवढे दिवस आहेत आणि सगळ्यांचे म्हणजे सॉफ्ट टिश्यू इंजुरी आहेत. कुठेतरी मला वाटतं की फिटनेसच्या कंडिशनिंग मध्ये काहीतरी चुकतंय का, हा मुद्दा कधीतरी आपल्याला काय काय आपल्या पत्रकारांना पण पुढे कधीतरी इंजुरीज होत राहिल्या तर हा पण बघायला पाहिजे. आपण मला एक पण आता पृथ्वी शॉ जाणार कधी हे तरी माहितीये का तुला की श्रीलंकेचे वन डे खेळणार सॉरी T20 खेळणार आणि मध्येच जाणार का संपून जाणार का काय आणि सूर्याचं काय.
ज्या दिवशी मी म्हणजे 2 दिवस झाले जेव्हा मी लिहिलं द हिंदू आणि स्पोर्ट स्टार मध्ये की सूर्या आणि पृथ्वी शॉ जाणार श्रीलंकेतून, त्या दिवशी मला श्रीलंकेतनं एका सूत्र जे खूप शिव्या दिल्यासारखा शब्द वापरला जातो ना, पण एका रिलायबल सूत्राने सांगितलं की एकच सांगतो की ज्यावेळेस आता ठीक आहे सध्याच्या काळात त्यांच्या लॉजिस्टिकल अरेंजमेंट करणं हाही तेवढाच एक मोठा आणि महत्वाचा आणि अवघड मुद्दा आहे. त्याच्यामुळे मला सांगितलं गेलं की ज्या दिवशी ते मैदानावर दिसणार नाही T20 साठी त्या दिवशी समजायचं की ते इथून गेलेले आहेत. त्याच्यामुळे आत्ता आपण बोलत असताना देखील ते तयारी करत असतील. आत्ता मी रेकॉर्डिंग पॉज करून त्यांना विचारू शकत नाही. त्याच्यामुळे आपण समजू की जर ते मंगळवारी दुसऱ्या सामन्यात दिसले नाहीत तर ते मंगळवारी रात्री किंवा बुधवार सकाळपर्यंत इंग्लंडमध्ये पोहोचतील, म्हणजे ते पहिल्या टेस्ट मॅच साठी कदाचित उपलब्ध असतील.
थोडासा नक्की एक चर्चा मात्र नक्की होते अमोल की हार्दिक पांड्याच्या बॅटिंग फॉर्म बद्दल या T20 सिरीज आणि वन डे मध्ये आपण बघितलंय काय हार्दिकचं काय बिघडलंय तुला वाटतं, कारण शेवटी T20 वर्ल्ड कप खूप वेळ आहे पण ह्या सिरीज मध्ये कुठेतरी हार्दिकला बॅटिंग फॉर्म यायची खूप जरुरत आहे असं नाही वाटत तुला?
फार आवश्यक आहे आणि त्याच्यामुळेच आता एक आपल्याला माहितीये की हार्दिक हा लिमिटेड ओव्हरसाठी विविध कारणांमुळे त्याचं स्थान तरी आता अबाधित आहे. जरी त्याचा फॉर्म अजून आलेला नाही किंवा गेलेला आहे म्हणजे तरी सर्व टीम मॅनेजमेंट सर्व मिळून प्रयत्न करतील की शेवटी काय श्रीलंकाचे मोठी टुर्नामेंट तर येणार आहे T20 वर्ल्ड कप, म्हणजे त्यांना खरं तर IPL म्हणायचं असतं पण बोलण्यासाठी T20 वर्ल्ड कप म्हणतात. आणि त्या T20 वर्ल्ड कपच्या आधी जे IPL आहे ना तेव्हा जर त्याला सूर गवसला तर ते त्याच्यासाठी संघासाठी इंडियन फॅन्ससाठी सगळ्यांसाठी चांगलंच असेल, पण वेळ निघून चालली असं मला वाटतंय. तुझं काय म्हणणं गौरव?
तू वेळ IPL T20 वर्ल्ड कप म्हणालास आता एकदम म्हणजे एक महिन्यापूर्वी क्रिकेट जास्त होत नव्हतं, आता म्हणजे मला वाटतं की IPL चं सेकंड हाफ जे कंटिन्यू होणार आहे UAE मध्ये त्याचं स्केड्युल आलेलं आहे आणि 13 का 14 सप्टेंबरला मला वाटतं इंग्लंड सिरीज संपेल आणि 19 ला पहिली IPL मॅच आहे मुंबई आणि CSK ची आणि IPL संपलं की मला वाटतं 7-8 दिवसानंतर म्हणजे इंडियाची T20 वर्ल्ड कपची पहिली मॅच पण असेल ना बरोबर.
एक्झॅक्टली. अरे अख्खे 8 दिवस आहेत त्याच्यात मध्ये 2 वॉर्मअप सुद्धा असू शकतील त्यांचे, मोठा ब्रेक आहे एकदम.
म्हणजे काय हे स्केड्युलिंगच काय म्हणायचं, म्हणजे किती लवकर हे सगळं पटकन होतं. आणि मला वाटतं की अमोल एवढ्या लांबच्या गोष्टी अजून बोलायला नको कारण आपण पुढल्याच आठवड्यात टेस्ट मॅच मध्ये कोण फिट प्लेयर्स असणार ते माहित नाही, पण हे टाईट स्केड्युलिंग मध्ये खरंच IPL मध्ये कोण फिट असणार, T20 वर्ल्ड कपला कोण फिट असणार. एक मात्र नक्की अमोल, आपला चॅनल मात्र भरपूर सुपर फिट आहे आणि होपफुली संजय मांजरेकर बद्दलच्या इंटरव्ह्यू मध्ये सुपर हिट पण झालाय.
येस, प्रतिसाद तर खूपच चांगला आहे, होपफुली तो कायम असाच वाढत जाईल गौरव. आणि मला फक्त एकच सांगावं असं वाटतंय की तू जे म्हणला शेड्युलिंगच्या बाबतीत तर एक खूप महत्वाचा मुद्दा मला वाटतो, जसं मगाशी तू म्हणलास की ज्या सॉफ्ट टिश्यू इंजुरीज होत आहेत तर जवळजवळ हीच 25-1 खेळाडू मागच्या वर्षी जे क्रिकेट सुरू झालं IPL पासून ऑस्ट्रेलियातून ते IPL सस्पेंड होईपर्यंत ओके तेच 25 खेळाडू आता इंग्लंड IPL T20 वर्ल्ड कप ओके त्याच्यानंतरचा आता आपण नको बोलायला, पण ते जर टी ट्वेंटी वर्ल्ड कप येईपर्यंत परत अजून इंजुरीज वाढल्या तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप चं स्वप्न हे विराट कोहली आणि रवी शास्त्री साठी स्वप्न हे स्वप्नच राहील, हो ना गौरव?
अमोल दूरच्या बातम्या नको, अजून काय होतंय पुढल्या आठवड्या, के एल राहुल खेळणार का पुजारा खेळणार ह्याच्या आपण पुढल्या सोमवारी आपण बोलूयाच, त्याचं रेकॉर्डिंग पुढल्या आठवड्यात येईलच. पण आपले सगळे शोज आणि महत्वाचं म्हणजे आपला संजय मांजरेकरचा जो खूप शो खूप लोकांनी आपल्याला सांगितलंय, फीडबॅक दिलाय खूप अप्रतिम. परत संजय मांजरेकरचे आपण आभार मानूयाच, पण तो कुठे बघता येईल आणि बाकीचे आपले गेस्टचे कुठे शोज ऐकता येतील बघता येतील ते सांग.
जरूर गौरव. तर मित्र हो, गौरव म्हणल्याप्रमाणे फक्त मांजरेकरांचाच नाही तर आपल्या इतर सर्व गेस्ट बरोबरची इंटरॅक्शन आणि अमोल गौरवची जुगलबंदी जर तुम्हाला खूप बोर होत नसेल तर तुम्हाला बघायची असेल तर आपलं युट्यूब चॅनल आहे कॉफी क्रिकेट आणि बरंच काही, याच नावाने तुमच्या पसंतीच्या पॉडकास्टिंग ऍपवर तुम्हाला फक्त ऑडिओज देखील ऐकता येतील. आणि तुम्हाला प्रतिसाद नोंदवण्यासाठी या सर्व प्लॅटफॉर्म्स सोडून फेसबुक पेज, ट्विटर हँडल आणि इंस्टाग्राम हँडल आहे CCBK मराठी. तर ऐकत रहा, बघत रहा आणि आमची वाट पाहत रहा. धन्यवाद.